आपल्या सद्गुरूंनी मोठ्या कृपाळूपणे आपल्याला अनुग्रह देऊन आपल्या जीवनाची दिशा योग्य मार्गाकडे वळवली आहे. ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेस ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. तू देह मन बुद्धी नसून सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहेस, असे आपल्या बुद्धीत ठसवण्याचे काम केले आहे. आपल्या उर्वरित आयुष्यात आपण जोमाने साधना करून त्यांनी जे आपल्यावर कष्ट घेतले आहेत त्याला न्याय दिला पाहिजे. त्यांना संतोष वाटेल, ते प्रसन्न होतील, अशा यासाठी काही केले तर पाहिजे. परमेश्वराने आपल्याला किती आयुष्य दिलं आहे हे कोणालाच माहीत नाही. स्वामीजी म्हणतात ना, आतापर्यंत झाले ते झाले, आता चालू काळातील ह्या क्षणापासून तडक साधनेला लागा. सावधान व्हा, साक्षीत्व टिकवण्याचा क्षण क्षण प्रयत्न करा. संयमी जीवन जगण्यासाठी स्वामीजींनी आपल्याला 5 संकल्पांचा अभ्यास देखील दिलेला आहे आणि तो रोज करायला सांगितला आहे. या महिन्याची संकल्पना आहे स्मरण. या जीवात जीव असेपर्यंत आपल्या अंतर्यामी वास करत असलेल्या आपल्या सद्गुरूंनी दिलेली साधना आपल्याला सतत स्मरणात असायला हवी. त्यासाठी आपण कटिबद्ध झालंच पाहिजे. साधनेतील संवेग वाढवण्यासाठी अंतर्मुख होऊन सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशाचे तत्वम असी सोहम हौसा असे सतत स्मरण ठेवूया. सतत भगवंतांच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करूया. माझ्या देहमन बुद्धीद्वारा जे काय कर्म घडत असेल त्यातून जे वाट्याला येईल त्याकडे प्रभूची इच्छा असे समजून साक्षीत्व टिकूया. ध्यान नामादी साधनेची कास धरून सद्गुरूंवर करीत असलेल्या प्रेमाप्रमाणेच इतरांवरही प्रेमभाव जागृत होईल यासाठी प्रयत्नशील राहूया. इतरांना इंद्रियांना विषय सेवनांपासून पण त्याहीपेक्षा विषय चिंतनापासून आपण दूर ठेवण्याची कला साधूया. यासाठी अनन्य भावाने सद्गुरूंच्या चरणांशी शरणागत होऊया. स्वामी स्वरूपानंदांनी एका अभंगात विषय सेवनाचा अर्थ नेमकेपणाने सांगितलेला आहे. नको निराहार, नको सेवफार, सदा मिताहार असो द्यावा. नको अति झोप, नको जागरण, असावे प्रमाण निद्रे माझी. नको बोलू फार, नको धरू मौन, करावे भाषण परिमित. संयमी जीवन बाणता सहज, स्वामी म्हणे तुझ योग सिद्धी. कसे आहेत आपले सद्गुरु? अत्यंत संयमी, शांत, आनंदी, समाधानी, नित्य तृप्त, प्रेमळ, रुजुवंत करण्याचे, व्यवहार कुशल तरीही सर्व समावेशक, प्रत्येक साधकाकडे कासरी दृष्टीने पाहणारे, अमानित्वम, अदंभित्वम, शांती, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम आणि आत्मविनिग्रहम अशा अनेक गुणांनी युक्त, यमनियम सर्व दैवी गुणसंपदेनी परिपूर्ण. समर्थ म्हणतात, म्हणून ज्ञान वैराग्य आणि साधन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याये मर्यादा. यामध्ये एक उणे असे तेणे ते विलक्षण दिसे, म्हणून सर्वही विलसे सद्गुरूपासी. आपण मात्र परमात्मा स्वरूप असून परमात्मा कुठेतरी बाहेर भेटेल का असा विचार करतो. त्यामुळे भगवंत म्हणतात, नचाहम देश व्यवस्थित. हे टाळण्यासाठी मी माझ्या अंतर्यामी परमात्मा आहे हे विवेकाने समजून घेईन. जीवन मूल्याच्या स्थितप्रज्ञांच्या लक्षणांचा वारंवार अभ्यास करीन. इतक्या वर्षांची साधना आणि सद्गुरु कृपा यांच्या बळावर हळूहळू अंतःकरणात बोध होऊ लागेल. सर्वत्व परमात्माच दिसायला लागेल. तो कौसल्याचा रामच आपली कर्मे करीत आहे अशा कबीरांच्या भावविश्वात डुंबून जाऊ तर नाना प्रकारची भूतमात्रे वेगळी न दिसता नचमस्थानी भूतानी केवळ एक परमात्मा तत्वच सगळीकडे अनुभवायला येईल. या अंतिम बोधाकडे वाटचाल होण्यासाठी आज आपण भगवद्गीतेतील 13व्या अध्यायातील 8व्या श्लोकावर ज्ञानी पुरुषांच्या लक्षणांवर चिंतन करणार आहोत. श्लोक आहे, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. ज्ञानकांडाच्या या 13व्या अध्यायात भगवंतांनी ज्ञानी पुरुषांची लक्षणे समाविष्ट केली आहेत. श्लोकाचा अर्थ आहे, इह परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे तसंच अहंकारही नसणे, जन्म मृत्यू वृद्धत्व रोग इत्यादीमध्ये असलेल्या दुःख दोषांचा वारंवार विचार करणे, त्यांचे अनुदर्शन घेणे म्हणजे कल्पनेने आधीच दर्शन घेणे. जरी ही ज्ञानी पुरुषाची लक्षणे असली तरी साधकांसाठी ही अभ्यास करण्यासारखी आणि आचरणीय आहेत. आता सद्भक्त सौ टांगसाळे काकू पहिल्या चरणावरचे म्हणजे इंद्रियार्थेश वैराग्यम अनहंकार एवच यावर त्यांची निरूपण सेवा स्वामींचरणी अर्पण करतील. सौ टांगसाळे काकू 20 वर्षे केंद्रात येत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांचे सर्व कुटुंबच आपल्या केंद्रात येणारे आहे. त्या 34 वर्ष LIC मध्ये नोकरी करत होत्या. आता आपण त्यांचे चिंतन ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र विस्तरैः. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मविनिसृता. जी प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून प्रसृत झाली अशी भगवद्गीता असताना अन्य शास्त्रांचा पसारा हवा कशाला? हा गीतेचा महिमा आहे. अशा या भगवद्गीतेला वंदन. यामध्ये कर्म भक्ती ज्ञान याचा विस्तार 700 श्लोकांमधून आलेला आहे. या पवित्र ग्रंथाचे श्रवण सुरुवातीला स्वामी माधवनाथांकडून झाले आणि 1996 पासून स्वामी मकरंदनाथांच्या मुखातून चालू आहेच. आणि तेही वेगवेगळ्या अँगल्सने. एकच दरी पण ती वेगवेगळ्या ठिकाणाहून कशी वेगळी सौंदर्याचा अनुभव देते तद्वत. गीतेचे सौंदर्य आणि नित्य नूतनत्व याचा आनंद आम्हाला प्रत्ययी मिळतो. आज प्रत्यक्ष ज्ञानमूर्ती स्वामीजींसमोर चिंतन प्रकट करण्याचे भाग्य मला लाभले आहे आणि तेही एका ज्ञानविषयक अध्यायातील श्लोकावर. 12व्या अध्यायातील प्रिय भक्ताची लक्षणे सांगून झाल्यानंतर अर्जुनाने कोणताही प्रश्न उपस्थित केला नसताना भगवंतांनी थेट 13व्या अध्यायाला सुरुवात केली. यात क्षेत्र क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुष ज्ञान ज्ञेय आत्मविषयक तत्वज्ञान उपनिषदाचा सार काय नाही यात सगळं ओतप्रोत भरलेलं आहे. 13वा अध्याय या दृष्टीने हिमालयाचे उत्तुंग शिखरच म्हणावे लागेल. त्यातील ज्ञानलक्षणावरील एक श्लोक यावेळेला चिंतनासाठी मिळालाय. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. इंद्रिया विषयाविषयी वैराग्य अनहंकारी वृत्ती जन्म मृत्यू जरा व्याधी हे सर्व दुःख दोष आहेत त्याचे अनुदर्शन जो घेतो तो ज्ञानी. यापैकी पहिला श्लोकार्ध इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच यावर काहीवाही चिंतन प्रकट करण्याचा हा प्रयत्न आहे. ज्ञानी अर्थातच आत्मज्ञानी क्षेत्र क्षेत्रज्ञ देह आणि त्यातील चैतन्य आत्मा यांना वेगळेपणाने पाहतो. 5 ज्ञानेंद्रिये 5 कर्मेंद्रिये आणि 11वे मन ही जड असून प्रकृती धर्मानुसार गुणकर्मानुसार कार्यरत असतात. पण मी आत्मा आहे या बोधात ज्ञानी असतो. या 10 विषयांचे इंद्रियांचे विषय सुद्धा अमर्याद आहेत पण ज्ञानी त्याविषयी विरक्त असतो. म्हणजे तो विषय सेवन करतच नाही का? तर तसे नाही पण काय पाहावे किती पाहावे काय खावे किती याचे विवेकाने विषय सेवन करतो. इंद्रिय बहिर्मुख आहेत पण ज्ञानी अंतर्मुख असतो. समर्थ म्हणतात प्रपंची खाती जेवती आणि परमार्थी काही उपवास करीती उभयता सारखे दिसती विषय विषयी. असा हा समर्थांचा सिद्ध पुरुष सर्वसामान्यांसारखा बाहेरून वर्तन करतो पण विवेकाच्या जोडीने वैराग्य असल्याने विषयात न रमता आत्मरत असतो. मन बुद्धी चित्त याला भगवत भक्तीची आणि आत्मविषयक चिंतनाची जोड देऊन परिमित विषय सेवन करतो आणि त्यासाठी साधना कालापासूनच खडतर प्रयत्नांची जोड देतो. जरा संतांच्या चरित्रात आपण डोकावूया. साधना कालात श्रीधर स्वामी सज्जनगडावर होते. सद्गुरूंची हाताने सेवा आणि मुखाने नाम हे अखंड चाले. त्यातून अनुसंधानाचा प्रयत्न असे. हे करताना जर मनात विषय चिंतन झालेच तर सोंतळ्यात एक डुबकी मारत आणि पुन्हा जप आणि सेवा चालू असं कधी कधी दिवसभर ओलेत्याने सुद्धा चाले. पुण्याहून गडावर जाताना संपत्तीची कागदपत्रे अग्निमुखात घालून केवळ 2 रुपये पळणेटकर गुरुजींनी दिले म्हणून बरोबर घेतले आणि तेही वाटेत नदीत सोडून दिले आणि म्हणून ते साधक श्रीधराचे भगवान श्रीधर स्वामी झाले. मनाचा निग्रह लौकिकाविषयी अनासक्ती आणि विवेक याचा जाणीवपूर्वक अंगीकार करणारे आपले स्वामी माधवनाथ नाथ संप्रदायाचे अध्वर्यू आणि लौकिकार्थाने कापडाचे व्यापारी पुण्याचे टेनिस चॅम्पियन सलग 3 वर्षे चॅम्पियनशिप मिळाल्यावर त्यांनी टेनिसला सहज रामराम केला आणि तीच गोष्ट दुकानाची. चरितार्थाचे साधन पण संसारातील जबाबदाऱ्या यथायोग्य पार पाडल्यानंतर पूर्ण विवेकाने दुकानाचे शटर बंद हे वैराग्य आहे. सर्वच संतांची अशा प्रकारची उदाहरणे
आपल्याला जरा तरी विचाराने चालायला प्रवृत्त करतात. आपल्यासारख्या साधकाने इंद्रियार्थेषु वैराग्यम याचा अभ्यास कसा करावा, इंद्रिये त्यांची शक्ती त्याची मर्यादा याचे आपण अनुदर्शन घ्यावे. तरुण वयात इंद्रिये बलवान असतात, विषय सेवनाची ताकदही खूप असते. हिंडावे फिरावे, गडदुर्ग पालथे घालावेत, समुद्र ओलांडावे, साईट सीइंग करावे, आवडीचे संगीत, आवडीचे पदार्थ, आवडीचे यात्रा, अनेक विषय आपल्या भोवती हात जोडून असतात. पण त्याचे सेवन करण्याची क्षमता तरुणपणात असते. पण मनाने इंद्रियांबरोबर जर गट्टी केली तर मन म्हणते, गड्यानो आता आपण भरपूर धमाल करू पुढचे पुढे. पण 50 फारफार तर 60 ओलांडल्यानंतर ही इंद्रिये काही म्हणत नाहीत की आता पुरे म्हणून, पण बलहीन मात्र होऊ लागतात. आणि मग घरातूनच सूचना मिळू लागतात की आता पुरे झाले, बाहेर हिंडणे, टीव्ही जास्त बघू नका, हा डोळ्यांना त्रास होईल. यासाठी काय तर या मंडळींना आधीपासूनच एक वेगळे वळण लावण्याची गरज आहे. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, घेता भोग नव्हे कामनेची तृप्ती, बळावे आसक्ती अमर्याद, अग्निलागी शांत करावया घृत, अर्पिता निभ्रांत प्रज्वाळेतो, आत्मारामी मन लाविता आवडी, क्षीण होय गोडी भोग्य जाती. स्वामी म्हणे, प्रेमे स्मरा आत्माराम, तेने पूर्ण काम व्हाल तुम्ही. 10 इंद्रियांबरोबर 11 मन हे इंद्रिय बलवान असल्याने भगवंतही म्हणतात, यस्तिंद्रिया आणि मनसा नियम्यारभते अर्जुन. साधकाने याचा अभ्यास करणे आवश्यकच आहे. मनाने विचार केला तरी इंद्रियांनी त्यामागे जाऊ नये, हा संयमाचा मार्ग आहे. संयम निग्रह हे एक वेळ कान नाक डोळे किंवा कर्मेंद्रिये यांना फार जाचक कदाचित वाटणार नाही, पण रसना हे एक बलवान इंद्रिय असे आहे की तेथे मात्र भले भले हात टेकू शकतात. एक गोष्ट अशीच वाचनात आली, एक गृहस्थ चांगले साधक होते. मनाचा निग्रह म्हणून त्यांनी असे ठरवले की पेढा अजिबात खायचा नाही. मोठ्या संयमाने त्यांनी हा नियम जवळजवळ 15 पाळला. पण एकदा मंदिरात गेले असताना त्यांना देवाचा प्रसाद म्हणून पेढा दिला. प्रसाद आहे तो, अवेरायचा कसा, म्हणून त्यांनी तो तोंडात टाकला आणि खाल्ल्यावर म्हणाले, वा काय स्वर्ग सुख आहे हो पेढ्यात, अजून आहे का एखादा, झालं इतकी वर्षी पाळलेलं एका क्षणात ओंपच. म्हणून भगवंत म्हणतात, रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. आपण सद्गुरु कृपेने अंतरयात्रेला सुरुवात केली आहे, त्यामुळे छोटे छोटे संकल्प करून इंद्रिय दमन करावे. एखादी उर्मी किंवा विचार आला तर तो लगेच पुरवू नये, काही दिवस पुढे ढकलावा. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आईस्क्रीम खायची इच्छा झाली तर आत्ताच या वेळेला लंबूर न पुरवता 4 पुढे ढकलावी. कारण आज या इच्छेचे जर शमन झाले तरी उद्या दुसरा कुठला तरी विषय समोर येईलच. दुसरे म्हणजे निरुपयोगी कार्यक्षेत्रातून आपल्या इंद्रियांना मागे खेचल्याने आपली आंतरिक शक्तीची बचत करू शकतो आपण, आणि ती सुद्धा आपल्या योग्य कर्मात खर्च करू शकतो. त्यामुळे मनावर निरुपयोगी संस्कारही होत नाहीत आणि मन शुद्ध होण्यास मदत होते. या अनुषंगाने असे वाटते की आपण आता तरी स्वतःला तपासून बघावे. स्वामीजी मोठ्या दयाळूपणे आपल्यासाठी विविध साधनांचे मार्गदर्शन करतात, ते केवळ आपल्याला खऱ्या आनंदाची प्राप्ती होण्यासाठी. तेव्हा आपणही परमपूजनीय स्वामीजींना आपल्या आचरणातून आश्वासन देऊया की आम्हीही इंद्रिय विषयाचे सेवन परिमित करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयांकडे जास्त जागरूकतेने बघू, त्याला वेगळे वळण देऊ. इतकी वर्ष संसारात पूर्ण वेळ असताना आवश्यक अनावश्यक बोलणे, निंदा स्तुती, गॉसिपिंग झाले असेल, पण आता या वयात संसारातून जर 50% मुक्त झालो असू तर शब्दही 50% कमी वापरू. आपल्या मताचा आग्रह धरणार नाही आणि तेही तारतम्याने. मनात सुद्धा शब्दोच्चार कमी करू. कपड्यांचे वेळ तरुण वयात असले तरी आता मात्र त्याविषयी फार आग्रही असणार नाही. नैसर्गिकरित्या तरुण वयात जे स्वतःच्या रूपाबद्दल प्रेम असते ते आता भगवंताच्या सद्गुरूंच्या सगुण रूपातून अनुभवू. सद्गुरूंचे किंवा उपास्य देवतेचे मानस रूप दर्शन घेऊन झोपी जाऊ. मोगरा गुलाब सोनचाफा कोणाला आवडत नाही, पण आपण मानस पूजेत गंधित द्रव्ये सुवासिक फुले श्री गुरुचरणावर अर्पूया. भगवंत हा रसमय आहे, त्याचे नामही रसमय आहे, त्यामुळे आमची वाणी सावधपणे आणि मिटक्या मारत नामरस दाखायचा प्रयत्न करेल. हातात असलेल्या आयुष्यात वैराग्याच्या अशा प्रकारच्या अभ्यासाचा प्रयोग करत त्याच्या पूर्तीसाठी स्वामीजींना शरण जाऊ, ते सुद्धा आत्ता या क्षणी, उद्याची सुद्धा उधारी नको. याचे नंतर ज्ञानी माणसाचे लक्षण सांगितले, ते म्हणजे अनहंकार, म्हणजे अजिबात अहंकार नसणे. ज्ञानी माणसाचे आचरण किंवा कर्मे सकाम माणसाप्रमाणेच वरवर पाहता दिसतात, पण तेथे कर्तृत्व आणि फलभोक्तृत्व हे दोन्ही नसते. सर्वसामान्यांमध्ये राहून तो अलिप्त असतो, त्याचे ठिकाणी ज्ञान स्थिर झाले असे समजावे. मी देह बुद्धी मन बुद्धी नसून मी खरा कोण आहे हे त्यांनी जाणलेले असते. भगवद्गीतेवर 9000 ओव्या लिहून ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर त्याचे सर्व श्रेय सद्गुरूंना आणि संत श्रोत्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी दिले. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायिकपण, आणि म्हणून ते विश्वाची माऊली झाले. किंवा दासबोधाचे शेवटी सुद्धा भक्तासेने स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. देह तव पाचा भूताचा, करता आत्मा तेथीचा, कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरून. सर्वच संतांच्या कार्याचा विचार केला तर कार्य उदंड झाले, पण कोठेही अहमचा खुंज नाही, हा अनहंकार आहे. आणि याचाही अभ्यास साधकावस्थेपासूनच आपण करणे गरजेचे आहे. मी मला माझे या तीन मशी आपण कळत नकळत समरस होऊन जातो. मी माझा देह माझे मन बुद्धी हे अहंकाराचे काटे शरीरात खोलवर रुतून बसलेले असतात. जरा कोणी आरे केले की आपण त्याला कधी कार्य करतोय असे होऊन जाते. आणि जसजसे वय वाढते ना त्याबरोबर अहंकारही वाढतो, त्याची मुळे घट्ट होतात. मी बरेच पावसाळे अनुभवले आहेत, त्यामुळे घरातील सर्वांनी माझे ऐकले पाहिजे. अहो उगाच का माझे केस पांढरे झालेत वगैरे वगैरे. हा खोटा मी आहे म्हणजे, दुसरे म्हणजे मला हा एक विचित्र अहंकार आहे. मला अमुक ब्रँडचीच वस्तू लागते, अशीच स्वच्छता अशीच शिस्त लागते. ओ देवगड हापूसशिवाय आम्ही आंबा खात नाही, असे हे मलाचे शब्दकाटे सुद्धा असंख्य असतात. आणि माझे हे सुद्धा असंच आहे. आजीबाई काशीला जातात तरी त्यांना त्यांच्या संसारातील वस्तू डोळ्यासमोर नाचतात. माझे घर, माझा पती पत्नी मुलगा मुलगी घरदार अशी बोली भली मोठी याची यादी होईल. पण अंतर्मुख होऊन विचार केला तर काय बरोबर आणले किंवा काय घेऊन जाणार आहोत, यासाठी मी म्हणजेच आत्मा हा विवेक जागृत होणे आवश्यक आहे. आणि मी माझी ऐसी आठवण विसरले दयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. मी माझे हे अज्ञान जाऊन सोहम अंतःकरणात बिंबण्यासाठी तर आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेली साधना त्यांच्या मुखातून श्रवण करणे गरजेचे आहे. आणि पुन्हा तेही समर्पण भावनेने शरणागत भावनेने, नाहीतर नवल अहंकाराची गोठी नकळे अज्ञान न लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचावी. मी परमार्थी मी ध्यान नाम साधना करतो, केंद्रात जातो, गीता ज्ञानेश्वरी सारखे मोठमोठे ग्रंथ वाचतो, हा सात्विक अहंकार आणि ही तर सोन्याची बेडीच आहे. असे हे ज्ञानी पुरुषाची लक्षणे यावर चिंतन प्रकट करण्याचा मी एक मोडका तोडका प्रयत्न केलाय. खरे तर काजव्याने सूर्याच्या तेजाची स्तुती करण्यासारखेच हे आहे, पण असो काही का असे ना, त्या निमित्ताने गीतामृताचा एक थेंब मला चाखता आला. हीच अमृताची गोडी आम्हाला अखंड चाखता यावी, त्या दृष्टीने आमची साधना यात्रा चालू राहावी आणि स्वामीजींचे त्यासाठी मार्गदर्शन आणि आशीर्वाद असेच मिळत राहावेत, ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या विचारांना पूर्ण विराम देते. हरि ओम तत्सत.
कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादयो तथा यद्वत आत्मविचार हा अपी शनैहि कालेन पच्यन्ते. शेतात पेरलेलं धान्य किंवा मातेच्या उदरातील गर्भ जसा हळूहळू वाढतो परिपक्व होतो, त्याचप्रमाणे आपले आत्मविचार सद्गुरूंनी दिलेला बोध दीर्घकाळ केलेल्या साधनेने दृढतर होऊन जाईल असा तो व्हावा. म्हणून सर्व भावे आपण सर्वजण स्वामीजींना शरण जाऊया. दैवी गुणसंपदेने युक्त असे सद्गुरू जन्माच्या बाबतीत जसे जवळच्या व्यक्तीच्याच नव्हे तर स्वतःच्या मृत्यूच्या बाबतीतही अत्यंत उदासीन असतात. पूजनीय स्वामी माधवनाथजी म्हणतात, प्रेमास्तव आम्ही जाहलो मानव रूप आणि नाव लेऊन या. माधव म्हणे, आम्ही वैकुंठीचे राजे भक्तांची एक आजे जन्म आलो. तर मृत्यूच्या बाबतीत तुकाराम महाराज आपल्याला सावध करतात, क्षणाक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरुनी आवडी करावी तातडी परमार्थी तुका म्हणे इह लोकींच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरुनी राहो. अगदी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू आजारपण पाहिले की आपण तेवढ्यापुरते अंतर्मुख होतो. जोमाने साधनेला लागतो खरे, परंतु काळ जसजसा जातो तसे आपण परत रिलॅक्स होतो. देहबुद्धी प्रबळ होऊ लागते, विवेक कमी पडतो. तसेच जवळच्या नात्यात कुणाचा जन्म झाला की मोठ्या उत्साहाने पेढे वाटायला सुरुवात करतो. वाढदिवसाचे प्रस्त तर आता खूपच वाढायला लागले. साठी शांत सहस्त्रचंद्र दर्शन असाही कार्यक्रमांमध्ये आपण रंगून जातो, तर विनोबा आपल्याला सावध करतात. जन्म झाला म्हणून गावभर पेढे वाटायचे हे काही बरोबर नाही. स्वामी मकरंदनाथांच्या अत्यावेळी गेल्या तेव्हा त्यानंतर त्यांनी मी देखील चितेवर आहे असे दर्शन घेतले, जसे रमण महर्षींनी घेतले होते. स्वामीजी म्हणतात सुरुवातीला त्यांना भीती वाटली, परंतु नंतर ते सोहम ध्यानात गाढ रंगून गेले. अशा प्रकारचा अभ्यास आपणही करावा. आपण आपला मृत्यू पहावा, साक्षीत्वाने त्याकडे पहावे असे स्वामीजी आपल्याला शिकवतात. संतांच्या बाबतीत हे घडू शकतं कारण ते सदैव आत्मस्थित सावध असतात. त्यांच्या कृपाप्रसादाने आपल्यालाही असे अनुदर्शन काहीबाही घेता यावे अशी आपण त्यांना प्रार्थना करूया. आता सद्भक्त शोध माधव काणे पुढील चरणावर जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम यावर आपलं चिंतन प्रगट करतील. सद्भक्त काणे काका 87-88 साली स्वामीजींच्याकडे प्रथम आले. 1993 नंतर नियमित केंद्रात यायला लागले. 1996 साली त्यांना स्वामी माधवनाथांचा अनुग्रह झाला. ते सिव्हिल इंजिनियर आहेत आणि कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून स्वतंत्र व्यवसाय करतात. आता आपण त्यांचं चिंतन ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम. वय 50 आणि अधिक वर्षे असणाऱ्या साधकांच्या वयोगटाच्या आजच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात चिंतन प्रकट करण्याची ही संधी मिळणं ही मी मंडळाकडून स्वामी मकरंदनाथांच्याकडून मिळालेली प्रसाद भेटच समजतो. आपल्या वयोगटासाठी या श्लोकाची निवड ही विशेष औचित्यपूर्ण आहे. स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे वयाने कितीही मोठे झालो तरी मनाने आपण पूर्वीतकेच ताजेतवाने उत्साही आहोत, कारण ज्या चैतन्याच्या आत्म्याच्या अधिष्ठानावर देह मन बुद्धी कार्य करतात तो आपला आत्मा, ते आपलं स्वरूप, हे चिरंतन नित्यनूतन अक्षय अविनाशी असं आहे. तरी देखील शरीराच्या बाजूने विचार करायचा झाला, निसर्ग नियमाप्रमाणे बघायचं झालं तर आपण आता वार्धक्यामध्ये प्रवेश केला आहे. जीवनाच्या दुसऱ्या टोकाच्या आपण जास्त जवळ गेलो आहोत हे उघड आहे. या श्लोकाचा अभ्यास करायला मिळणं हे म्हणूनच खूप संयुक्तिक आहे. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच या श्लोकाच्या पहिल्या चरणावर आत्ताच सद्भक्त सौ तांगसाळे काकूंनी अभ्यासपूर्ण असं चिंतन प्रकट केलं. 13व्या अध्यायातल्या ज्ञानीपुरुष लक्षणांच्या विभागातल्या या श्लोकाच्या पहिल्या चरणात सांगितल्याप्रमाणे ज्ञानीपुरुष प्रत्येक इंद्रियाच्या विषयांबद्दल त्याच्या उपभोगांबद्दल कसा विरक्त असतो, वैराग्य हा गुण त्याच्या वागण्या बोलण्यातून स्वभावामधून कसा व्यक्त होतो हे त्यांनी नेमक्या शब्दात आता सांगितलं. ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान या त्रिपुटीमध्ये ज्ञाता म्हणजे जाणण्याची इच्छा करणारा, ज्ञेय म्हणजे परमात्मवस्तूशी ज्याच्या योगाने एकरूप होतो ती गोष्ट म्हणजे ज्ञान. पण हे खूपच अव्यक्त ऍब्स्ट्रॅक्ट अशा प्रकारचं वर्णन झालं. ज्ञानाचं वर्णन करणं हे अवघड असल्याने ज्ञान झालेल्या पुरुषांच्या व्यक्तिमत्वामधून त्यांच्या स्वभावातून त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते समजून घ्यावं लागतं. ही लक्षणं ते स्वभाव विशेष म्हणजेच ज्ञानीपुरुष लक्षणं तीच या श्लोकात भगवंत सांगत आहेत. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम श्लोकाच्या या दुसऱ्या चरणात भगवंत ज्ञानीपुरुषाचं पुढचं लक्षण सांगत आहेत. ते म्हणतायत की जन्म मृत्यू जरा म्हणजे वार्धक्य किंवा म्हातारपण आणि व्याधी अर्थात नाना प्रकारचे शरीराला होऊ शकणारे रोग जे की कुणाच्याही वाट्याला येऊ शकणारे आहेत हे शरीराचे दोषच आहेत आणि ते दुःखदायक आहेत हे ज्ञानीपुरुष समजून घेतो, तो हे ओळखून असतो. तो यापुढची एक गोष्ट करतो, ती म्हणजे या सर्व घटनांचं, या प्रसंगांचं अनुदर्शन घेतो. अर्थात स्वतःच्या बाबतीत त्या घडण्याच्या अगोदरच, त्या आपल्याला येऊन भिडण्याच्या आधीच, कल्पनेनीच त्या प्रत्यक्ष घडत आहेत, घडल्या आहेत अशा स्थितीत तो स्वतःला पाहतो. त्या घटनांचा म्हणजे जन्माचा, मृत्यूचा, वृद्धत्वाचा, व्याधींचा, विशेष करून आपल्या शरीरावर कशा प्रकारे परिणाम होणार आहे, त्यावेळी आपल्याला कशा प्रकारे दुःख होण्याची शक्यता आहे, ते मनानेच अनुभवून बघतो. आत्मनात्मविवेक हा अंगात बाणवलेला असल्याने तो हे अनुभव वारंवार घेऊन त्यांचा शस्त्राप्रमाणे उपयोग करतो. त्यांच्या योगाने मी देह मन बुद्धी नसून आत्मा आहे, आणि हे सर्व दोष, ही दुःख, ही या सगळ्यांच्या म्हणजे देह मन बुद्धीच्या वाट्याला येत आहेत, माझ्या नाही, ती मला स्पर्श करू शकत नाहीत, अशा प्रकारच्या बोधाच्या अवस्थेत परमात्म्याशी युक्त होऊन राहतो. मृत्यू, जरा आणि व्याधी या आपल्यापर्यंत येऊन ठेपण्याच्या आधीच नरदेह लाभल्यावर ज्या एकमेव गोष्टीचा प्रत्येकाने लाभ करून घ्यायला हवा, ती गोष्ट म्हणजे आत्मज्ञान, स्वरूपबोध आहे हे त्यांनी समजून घेतलेलं असतं. आणि आधी सांगितल्याप्रमाणे अनुदर्शन घेतल्यामुळे ज्ञानप्राप्तीच्या बाबतीत अत्यंत जागरूकता, अत्यंत सावधानता त्यांनी प्राप्त केलेली असते. त्या सावधानतेच्या बलाचा उपयोग करूनच अत्यंत चिकाटीने आणि निष्ठेने सद्गुरुपदिष्ट मार्गाने साधना करून, अभ्यास करून ती पूर्ण ज्ञानची स्थिती त्यांनी प्राप्त करून घेतलेली असते. या चरणात सांगितलेली स्थिती ही लक्षणं ज्ञानीपुरुषांची लक्षणं म्हणून जरी सांगितलेली असली, तरी साधकांच्या बाबतीत म्हणजे ज्यांना अजून ज्ञानप्राप्ती झालेली नाही पण जे त्याकरता प्रयत्नशील आहेत अशांच्या करता खूपच उपयोगी आहेत. जन्म, मृत्यू, जराव्याधी, दुःख, दोषानुदर्शनम, यामध्ये अनुदर्शन हा एक विशिष्ट शब्द इथे भगवान व्यासांनी योजलेला आहे. अनुदर्शन म्हणजे कल्पनेने त्या स्थितीला प्राप्त होणं, त्या अवस्थेचा अनुभव घेणं. एका इंग्रजी लेखकाने टाईम मशीन किंवा कालयंत्र या नावाची एक कादंबरी लिहिली आहे. या कालयंत्रामध्ये बसून कुणालाही मागे म्हणजे भूतकाळात फिरून येता येतं, तसंच पुढे म्हणजे भविष्यकाळातही चक्कर मारता येते. अनुदर्शन घेणं म्हणजे अशा काल्पनिक कालयंत्रामध्ये बसून स्वतःच्या जन्माच्या काळाला भेट देणं, जन्म अनुभवणं, तसंच पुढे म्हणजे भविष्यकाळातल्या, विशेषतः जीवनाच्या उत्तरार्धातल्या जरा म्हणजे वृद्धापकाळ, व्याधी आणि मृत्यू या टप्प्यांवर थोडं अधिक थांबून त्यांचा अनुभव घेणं. या अनुभवांचं, त्यांच्यातल्या विशेष करून दुःखपूर्ण अनुभवांचं स्मरण ठेवून आत्ता या सध्याच्या स्थितीमध्ये आपण काय करायला हवं ते सुनिश्चित करणं आणि त्याप्रमाणे कार्यवाहीला लागणं. अनुदर्शन म्हणजेच एरवी जी दिवास्वप्न आपण पाहत असतो, त्याच दिवास्वप्नांमध्ये आपलं म्हातारपण, आपल्याला होऊ शकणाऱ्या व्याधी, आपला प्रत्यक्ष मृत्यू हे सर्व अभ्यास म्हणून पाहणं आणि त्यावरून सावध होणं, भक्ती मार्गाला लागणं, सतत अशा प्रकारचा अभ्यास करून आपली वैराग्य भावना दृढ करणं. अनुदर्शन हे किती प्रभावी शस्त्र आहे हे आपल्याला भगवान गौतम बुद्धांच्या चरित्रावरून दिसून येतं. एक राजपुत्र म्हणून राजघराण्यात जन्म झालेला सिद्धार्थ गौतम, त्यांनी जर संसारातील दुःख पाहिली तर वैराग्य उत्पन्न होऊन संसार परित्याग करून शाश्वत सत्याच्या शोधात तो निघून जाईल असं भविष्य राज्याच्या ज्योतिषांनी वर्तवलं होतं. म्हणून शैशवातून कुमार वयात व पुढे तरुण वयातील जीवनात देखील दुःख, व्याधी, मृत्यू, म्हातारपण इत्यादी दिसू नयेत अशा प्रकारच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये राजांनी म्हणजे त्याच्याच पित्यांनी त्याला ठेवलेलं होतं. ज्यावेळी प्रथम त्याला बाहेरचं जग पाहण्यासाठी, नगरात फेरफटका मारण्यासाठी नेण्यात आलं, त्यावेळी देखील कुठलीही दुःखद घटना किंवा तो प्रसंग त्याला दिसू नये अशी खबरदारी घेण्यात आली होती. तरी देखील मार्गाने रथ जात असताना एक वृद्ध जराजर्ज झालेली व्यक्ती दिसली असताना सारथ्याला प्रश्न विचारून त्या व्यक्तीला काय झालं आहे ते त्यांनी समजून घेतलं. त्याचप्रमाणे एका मृत व्यक्तीची शेवटची मिरवणूक देखील त्यांनी पाहिली आणि ते सर्व काय आहे ते समजून घेतलं. या पाहिलेल्या गोष्टी आपल्या स्वतःच्या बाबतीत देखील घडू शकतात, नवे घडणारच आहेत हे समजल्यावर तीव्र वैराग्य भावना उत्पन्न होऊन तरुण पत्नी आणि मुलाचा त्याग करून सिद्धार्थ बाहेर पडला तो शाश्वत सुखाचा शोध घेण्यासाठी, ज्ञानप्राप्तीसाठी. पुढे अत्यंत खडतर अशी साधना करून राजपुत्र सिद्धार्थ बुद्ध म्हणजेच ज्ञानी झाले, भगवान बुद्ध असं लोक त्यांना म्हणू लागले. ही सर्वच कथा आपल्या परिचयाची आहे. भगवान असंच संबोधन ज्यांच्या बाबतीत वापरण्यात येतं असे अलीकडच्या काळातले थोर सत्पुरुष संत म्हणजे भगवान रमण महर्षी, त्यांनी देखील मृत्यूचं दर्शन घेतलं, अनुभव घेतला आणि त्यानंतर तीव्र वैराग्य उत्पन्न झाल्याने घराबाहेर पडून ते साधनेला लागले आणि भगवान आणि महर्षी अशा प्रकारच्या पदव्यांना प्राप्त झाल्या. भगवान गौतम बुद्धांच्या तसंच रमण महर्षींच्या या जीवनावरून आपण बोध घ्यायचा आहे, सावध व्हायचं आहे. त्यांनी जसं अनुदर्शनाचं प्रभावी शस्त्र वापरलं आणि त्याचा उपयोग करून वैराग्य वृत्ती संपादन केली, टिकवून ठेवली, तसा जसा उपयोग त्यांनी केला तसाच तो आपणही करायचा आहे. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम या दोन्ही चरणांकडे जर एकत्रितपणे पाहिलं तर असं लक्षात येतं की या श्लोकामध्ये भगवंत समग्र किंवा सर्व व्यापक वैराग्याकडे जाण्याचा मार्गच आपल्याला दाखवत आहे. इंद्रियार्थेषु वैराग्यम या पदात प्रत्यक्ष कृती सांगितलेली आहे, किंवा असं म्हणूया की कृती करण्यापासून स्वतःला रोखण्याबद्दल सांगितलेलं आहे. इंद्रियांचे अनावश्यक विषय जर समोर आले तर त्यांच्या बाबतीत वैराग्य धारण करायचं असं हे पद सांगतं. व्यवहारात तर असे इंद्रियांचे गरज नसलेले विषय आपल्यापुढे सततच येत राहतात, जसं नको असलेल्या गोष्टी पाहणे, ऐकणे, खाण्याचे विषय इत्यादी. अशा सर्व अनावश्यक अतिरिक्त विषयांपासून लांब राहण्याचा अभ्यास करायचा म्हणजेच कृतीवर भर असं इथे सांगितलेलं आहे. पुढच्या चरणात अशा प्रकारचे इंद्रिय विषय समोर नसताना जो अभ्यास आपण करू शकतो तोच दिग्दर्शित केलेला आहे. अनुदर्शनाने, कल्पनेने दुःख अनुभवणे, मानवी शरीराला ज्याला आपण म्हणू बाय डेफिनेशनच असे जे दोष लाभलेले आहेत ते म्हणजे मृत्यू, वार्धक्य, व्याधी इत्यादी, त्यांचा कल्पनेने अनुभव घेणे आणि त्यावरून आपली वैराग्य भावना बळकट करणे हा झाला दुसऱ्या प्रकारचा, म्हणजे चिंतनाने, विचाराने विरक्त होण्याचा अभ्यास. अशा प्रकारे पहिल्या चरणामध्ये कृतीशील वैराग्य तर दुसऱ्या चरणामध्ये चिंतनशील वैराग्याचा अवलंब करायला सांगितलंय असं वाटतं. या दोन्हींच्या मध्यभागी अनहंकार हे पद आलेलं आहे, जे या दोन्ही प्रकारचं वैराग्य साधण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण अनहंकाराच्या पायावरच इंद्रिय विषयांपासून दूर राहणं आणि जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादींचं अनुदर्शन घेणं हे शक्य होणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण व्यापक वैराग्य असं निर्देशित करणारा साधकांच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असा हा श्लोक आहे असं वाटतं. आपण सर्व 50 वर्षे आणि पुढील वयाचे साधक असल्याने इथे सांगितलेली दुःख, शारीरिक अवस्था इत्यादी स्वतःच्या जीवनाला सहज लावून पाहू शकतो. स्वतः आपल्यालाच किंवा आपल्या आजूबाजूच्या परिवारातल्या व्यक्तींनी भोगलेल्या दुःखावरून आपण सावध होऊ शकतो. आपण सर्व सद्गुरु कृपांकित असल्याने सद्गुरु स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथांचं जीवन आपल्या परमभाग्याने पाहत आहोत. त्यांनी या दुःखांपैकी काही त्यांच्या किंवा परिवारातल्या व्यक्तींच्या वाट्याला आल्यावर त्यांना कसं तोंड दिलं हे देखील आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला देखील हेच आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी सतत अभ्यास करायचा आहे. स्वामीजी, आपण एकदा म्हणाला होतात की प्रत्येक वेळी ध्यानाला बसताना अशा जिद्दीने बसावं की आज मी पूर्ण होऊनच उठणार आहे, परंतु अशा प्रकारे प्रयत्न करत असताना भावना मात्र अशी असावी की हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेनुसार योग्य वेळीच मी तुझ्याशी एकरूप होणार आहे, तुला येऊन मिळणार आहे. त्यासाठी ती योग्य वेळ येईपर्यंतचे अनेक जन्म थांबण्याची देखील माझी तयारी आहे. आज या 50 वर्षावरील वयाच्या साधक गटातर्फे प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला सांगावंसं वाटत आहे की याच भावनेने साधना करण्यासाठी आम्ही कटिबद्ध होऊ. अशी साधना फलद्रूप होण्यासाठी जितका काळ, जितके जन्म जातील ते सर्व परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या आणि आपल्या कृपाक्षेत्राखाली व्यतीत व्हावेत हीच आपल्या चरणांची प्रार्थना. हरिओम.
आता आपण सद्भक्त विलासदादांकडून मृत्यू या विषयावरती कैलासवासी भाऊसाहेब पाटणकर यांचे काही निवडक शेर ऐकूया.
शायरी म्हटली की थोडा विनोदी वगैरे आवडतात, पण आजचा विषय जरा गंभीर आहे, मृत्यू आहे. श्रीराम ओम स्वामी माधवनाथाय नमः ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। सुरुवातीला भगवान श्री सत्यसाई बाबांचा एक विचार सांगतोय, सुविचार आहे। मृत्यू ही अटल गोष्ट आहे, कोणत्या क्षणी काय घडेल हे सांगता येत नाही, म्हणून देहावर विश्वास ठेवू नका, तसेच जगावर देखील विश्वास ठेवू नका, पण देवावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा। कैलासवासी भाऊसाहेब पाटणकर यांनी मराठी शायरी करून पहिला मराठी शायरचा मान मिळविला। ते एक विलक्षण जिंदातील व्यक्तिमत्व होत, ते जीवनातील विविध टप्प्यांची वाटचाल रसिकतेने आणि डोळसपणे करणारे एक वाटसूर होते। जीवन, मृत्यू, दर्द, लज्जा, लावण्य, कुंतल, नाजूकता, विनोद, दार्शनिक इत्यादी अनेक अंगाने त्यांनी मराठी शायरीत मजा आणली आहे। त्यातील मृत्यू या विषयावरील काही निवडक शब्द मी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे। भगवंतांनी गीतेतील 10व्या अध्यायात विभूती सांगताना मृत्यू सर्व हरश्च अहम, म्हणजे सर्वांच्या धनाधिकांचे व प्राणांचे हरण करणारा मृत्यू मी आहे असे सांगितले। मृत्यू सारखा गंभीर विषय असून देखील आपण त्याशी कसे सहजपणे समरसून जातो हे लक्षात देखील येत नाही, इतकी सहजता भाऊसाहेबांच्या प्रतिभा संपन्नतेत आहे। सुरुवातीला भाऊसाहेब म्हणतात, ही शायरी कोणी निर्माण केली, तिचा निर्माता कोण, याविषयी सांगताना ते म्हणतात, आसवे नयनात जर या निर्मिली नसती कोणी, आसवे नयनात ज्या नयनात जर या निर्मिली नसती कोणी, नाव या शायरीचे ऐकले नसते कोणी, ज्यांनी दिला हा दर्द नयने आसवेही निर्मिली, ज्यांनी दिला हा दर्द नयने आसवेही निर्मिली, मी नव्हे ही शायरीही त्यांनीच आहे निर्मिली। मृत्यूविषयी बोलताना भाऊसाहेब म्हणतात, उतारवयात आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना आपल्याला नसते, पण भाऊसाहेब जिंदातील असल्यामुळे, रसिक असल्यामुळे ते म्हणतात, वाटले नव्हते कधी हा काळ आहे यायचा, वाटले नव्हते कधी हा काळ आहे यायचा, संपेल उद्यान आणि आहे सहारा यायचा, याही सळी रीतीत आम्ही फुलबाग आहे लाविली, याही सळी रीतीत आम्ही फुलबाग आहे लाविली, फक्त इतकेच की येथे आज नुसती आबोली लाविली। आता ते म्हणतात, मग हे निर्गंधक फुल तुम्ही कसं काय लावली, ह्याची बाग कशी काय लावली, तर भाऊसाहेब म्हणतात, त्याला गंध नाही असं नाही, गंधही आहे येथे, गंधही आहे येथे, आहे आबोली ही जरी, गंधही आहे येथे, आहे आबोली ही जरी, आहे स्मृतीचा गंध येथे, यांना जरी नसला तरी, रिजवेने आम्हा येथे आहेत कोणी सोबती, रिजवेने आम्हा येथे आहेत कोणी सोबती, सोबते आहेत आसू गतकाल आहे सोबती। आता या वास्तवाशी जमून घेऊन शायद मृत्यूस न घाबरता म्हणत आहेत, ऐसे नवे मृत्यूस आम्ही केव्हाच नाही पाहिले, ऐसे नवे मृत्यूस आम्ही केव्हाच नाही पाहिले, पाहिले आहे खूप त्यास प्रत्येक जन्मी पाहिले, मारिले आहे आम्हीही, मारिले आहे आम्हीही मृत्यूस या प्रत्येकदा, नुसतेच न मेलो जन्मलो प्रत्येकदा। मृत्यू अरे तू का कोणाला येऊ नये असा वाटतो, येतो असाही काळ जेव्हा तूच यावा वाटतो, असते जरी अशा काळी तूही कोणा सन्मानिले, असते जरी अशा काळी अशा तूही कोणा सन्मानिले, देवाभणी जास्त असते आम्ही तुला सन्मानिले। पुढे ते म्हणतात, मृत्यो अरे आलाच जर का क्षीणमय होता असा, मृत्यो अरे आलाच जर का क्षीणमय होता असा, म्हणवेल का तेव्हा मलाही साधे तुम्हाला या बसा, ज्याच्या सवे अज्ञात देशी जावयाचे शेवटी शोभेल का त्याशीच ऐसे वागू ना अम्मा शो शेवटी। आता ते म्हणतात माझ्यावर प्रेम करणारे व शायरीवर प्रेम करणारे याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणतात ओळखी नव्हती तरीही भेटावया आले मला, ओळखी नव्हती तरीही भेटावया आले मला, खांद्यावरी आपल्या स्वतःच्या वाहुनी नेले मला, ना कळे के पूर्वजन्मी काय मी त्यांना दिले, इतके खरे की आज त्यांना थँक्सही नाही दिले। जन्मातही नव्हते कधी मी तोंड माझे लपविले, जन्मातही नव्हते कधी मी तोंड माझे लपविले, मेल्यावरी संपूर्ण त्यांनी वसरात मजला झाकले, आला असा संताप मजला काहीच पण करता नाहीये, आला असा संताप मजला काहीच पण करता नाहीये, होती आम्हा जाणीव की मी मेलो आता बोलू नये। कपण माझे दूर करून ये पाहिले मी बाजूला। कपण माझे दूर करून ये पाहिले मी बाजूला, एकही असू कुणाच्या डोळ्यात मी पाहिला, बघून हे माझेच हसू, बघून हे माझेच हसू धावले गालावरी, जन्मभर हसूने मी रडलो असं मेल्यावरी। आपल्या शायरीची झलक मृत्यूस दाखविताना ते मृत्यूस म्हणतात मृत्यू अरे येतात जर का थोडा असाधी तरी, बर का ते मृत्यूला म्हणतो तू येतोय ना त्याच्यात आणखीन तो आडीकडे आहे, मृत्यू येतात जर का थोडा असे आधार तरी थोडा असा आधी तरी ऐकून जातास तूही शेर एखादा दिली, तुला सुद्धा मी एक शेर ऐकवतो तू जरा जर आधी आहे थोडासा, मृत्यू अरे येता जर का थोडा असा आधी तरी ऐकून जातास तूही शेर एखादा तरी, एकही नाही कला तू मानवाची पाहिली, एकही नाही कला तू मानवाची पाहिली, जेथे जिथे गेलास त्यांची मातीच नुसती पाहिली, असा तू करंट आहेस। कंठ तो आयुष्य नुसत्या आशेत या आता तुझ्या, कंठ तर आयुष्य नुसत्या आशेत या आता तुझ्या, येतो मनाला धीर नुसत्या कल्पनेने तुझ्या, आहे असा की ध्यास तुमचा आता जीवाला लागला, हाय पंडारी तुझ्याही केवढा किव लागला। आता जे म्हणतात मृत्यूला म्हणतात सांगेन काही शेर माझे परलोक मार्गी मी तुला, सांगेन काही शेर माझे परलोक मार्गी मी तुला, मृत्यू अरे मेल्यावरी का भ्यायचे असते तुला, दौडू नको ही वेळा माझे शेर तू ऐकायची, जाता आम्ही मोक्षास आपली भेटी नाही व्हायची, आम्ही मोक्षात गेलो तुझी माझी भेट होणार नाही म्हणून ऐकून घे तू। मृत्यूशी नाराजी व्यक्त करताना भाऊसाहेब म्हणतात या शहरामध्ये म्हणतात बर का दुर्लक्षले त्यांनी तरीही आम्हा काही न वाटले, म्हणजे अप्सराने आम्ही ज्यांच्यावर प्रेम करायला प्रयत्न करत होतो त्यांनी आम्हाला दुर्लक्ष केलं, दुर्लक्षले त्यांनी तरीही आम्हा काही न वाटले, तूही असे करशील मृत्यू केव्हाच नव्हते वाटले, होता तुझा विश्वास, होता तुझा विश्वास वाटे दैन न जाऊ कुणा, आसवे नैना दिल्या करणारे नाही कुणा, झाला असू तू त्यांचाच, तू पण त्यांचाच झालास मृत्यूला म्हणतात, झाला असू तू त्यांचाच आमची नाही स्मृती राहिली, होती जी काय आशा तुझी ती कुठे ना राहिली, ओळखी यांची नवी आम्हा नावा नाही सतो, बर का मृत्यूला म्हणतात ओळखी यांची नवी आम्हा नावा नाही सतो, सोबती जन्मांतरीचा आता नाही सतो, हाय तू आहे तरी असा आम्हा धोका दिला, मृत्यूला म्हणतात हाय तू आहे तरी आम्हा असा धोका दिला, सांग ना मृत्यू तुला आहे कधी का मी दिला, जन्मांतरी ज्या ज्या क्षणी मी दूत तुमचा पाहिला, जन्मांतरी ज्या ज्या क्षणी मी दूत तुमचा पाहिला, हातचे टाकून आलो मी स्वार्थ नाही पाहिला। आता शेवट आहे अहो असे बेधुंद आमची धुंदही साधी नव्हे, अहो असे बेधुंद आमची धुंदही साधी नव्हे, मेलो तरी वाटेल मेला दुसरा कोणी आम्ही नव्हे। स्वामीजींच्या चरणी प्रार्थना आहे की अशी आनंदाची धुंद मस्ती आम्हा सर्वांना प्राप्त हो. हरि ओम.
सद्भक्त सौ टांगसाळे काकू, सद्भक्त माधव काणे आणि आपले विलास दादा यांच्या सर्वांच्या सुंदर चिंतनातून आपण आपल्या अभ्यासाचा मोहरा आता कोणत्या दिशेला वळवायचा आहे तर त्यासाठी 10 सूत्री कार्यक्रम आपण आखूया. एक म्हणजे इंद्रियांना काम्य व निषिद्ध कर्मांपासून सहजच लांब ठेवायला हवे. 2. देहमन बुद्धीच्या ठिकाणी आश्रय घेऊन राहणारे कामक्रोध यांना होता होईल तेवढा लगाम घालायला हवा. 3. उत्तम स्वधर्म आचरून तसेच तत्वम पदार्थ चिंतनाद्वारे इंद्रिय नियमन करायला हवे. 4. अत्यंत नियमित सद्गुरु प्रदिष्ठ मार्गाने साधना करून ध्यानकाळी आपण आत्मरूपच आहोत हा बोध दृढ करण्याचा अभ्यास करूया. 5. शुद्ध आचार विचारांद्वारे विवेक आणि वैराग्य अंगी वाढवण्याचा प्रयत्न करूया. 6. नामस्मरणाची बैठक वाढवली तर विषयांचे संवेग नाहीसे होतील, कमी होतील. 7. विषय सेवनापेक्षाही विषयाचे चिंतन फारच घातक आहे हे लक्षात ठेवूया. 8. वृत्ती उठल्या की त्याकडे साक्षीभावानेच बघायचे. 9. सतत आत्मस्थ राहण्याचा प्रयत्न केला तर संवेगाचे ओघ येत असतानाही आपण अविचल व शांत असे राहू शकतो. आणि 10. या सर्व गोष्टी साधण्यासाठी मूर्तिमंत ब्रह्मानंद असलेल्या पराकोटीचे सुख देणाऱ्या मूर्तिमंत ज्ञानस्वरूप असलेल्या सर्व प्रकारच्या द्वंद्वांच्या पलीकडे ज्यांचे स्वरूप आहे अशा आकाश पोकळी जशी चराचराला व्यापून आहे त्याप्रमाणे सर्व विश्वाला व्यापून राहिलेल्या तत्वम असी किंवा तोच परमात्मा तू आहेस इत्यादी महावाक्य हेच ज्यांचे ध्येय आहे जे एकमेवा द्वितीय आहेत ज्यांचे अस्तित्व अखंड आहे जे सर्वज्ञ आहेत सर्व ठिकाणी असूनही केवळ साक्षी रूपात आहेत भाव आणि अभाव या दोन्हींच्या मध्येही ते नाहीत यांच्या पलीकडे ते आहेत सत्व रजतम हे गुण ज्यांच्या ठिकाणी नाहीत जे त्रिगुण विवर्जित आहेत अशा सद्गुरूंना आपण भक्तिभावे लोटांगणी जाऊया. आता आपण सर्वजण सद्गुरु मुखातून होणाऱ्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट बघत आहोत. पूजनीय स्वामीजींना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला आशीर्वचन द्यावेत. तत्पूर्वी एक निवेदन करते. परमपूजनीय स्वामीजींना आज सर्वांनी मनोमनच नमस्कार करायचा आहे आणि यापुढील आपले 50 वर्षीय वयोगटाचे साधना केंद्र 29 मे 2014 रोजी गुरुवारी 7:30 ते 8:30 इथेच गणेशपुरम येथे होईल.
मी बोलायच्या आधी 1-2 अभंग म्हणायला मी सांगेन. सिक्ची वहिनींना या अभंग म्हणा.
ओम श्री माधवनाथाय नमः. ओम श्री मकरंदनाथाय नमः. गुरु चरण में बस गयो मूर्छित नमन करूं मैं पल पल नित नित नमन करूं मैं पल पल नित नित गुरु चरण में बस गयो मूर्छित नमन करूं मैं पल पल नित नित नमन करूं मैं पल पल नित नित गुरु चरणन में बस गयो मूर्छित इन चरणन की महिमाय पारा झरत झरत छूटे संसारा इन चरणन की महिमाय पारा झरत झरत छूटे संसारा चलत चलावत जाए हरिजित चलत चलावत जाए हरिजित नमन करूं मैं पल पल नित नित नमन करूं मैं पल पल नित नित गुरु चरणन में बस गयो मूर्छित इन चरणन को पावे दुर्लभ इन चरणन को पावे दुर्लभ मोक्ष द्वार ये कहत गुणी सब इन चरणन को पावे दुर्लभ मोक्ष द्वार ये कहत गुणी सब किशन हुई हर कृपा बहुत किशन हुई हर कृपा बहुत नमन करूं मैं पल पल नित नित नमन करूं मैं पल पल नित नित गुरु चरणन में बस गयो मूर्छित नमन करूं मैं पल पल नित नित नमन करूं मैं पल पल नित नित नमन करूं मैं पल पल नित नित माझिया हृदयाचा मंदिरी माझिया हृदयाचा मंदिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी श्यामल कोमल चिन्मय मूर्ती हृदय भावना मोदे डुलती श्यामल कोमल चिन्मय मूर्ति हृदय भावना मोदे डुलती चरण तयांते सदैव भिजविन चरण तयांते सदैव भिजविन नयनाश्रु सागरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी मंद दरवळे भक्ति परिमल मंद दरवळे भक्ति परिमल वैराग्याचे नयनी काजळ वैराग्याचे नयनी काजळ भाव फुलांची भाव मालिका वाहितयांचे श्री पाहिली गुरुमूर्ती गोजिरी पाहिली गुरु मूर्ति गोजिरी स्मरण गुरुंचे अधरी निरंतर जुळविनाते सरते अंतर स्मरण गुरुंचे अधरी निरंतर जुळविनाते सरते अंतर कृपाहस्त तो सदैव राही भक्त जनांच्या शिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी माझिया हृदयाच्या मंदिरी माझिया हृदयाच्या मंदिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी पाहिली गुरुमूर्ती गोजिरी
वा 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 फारच छान या काकू विठूचा गजर हरी नामाचा सांग किती छान म्हटलं
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा
झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
तुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या संतांचा संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला हा या विठूचा
गजर हरी नामाचा
झेंडा रोविला कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण हो कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण नांगर धरिला सत्वाचा नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडिला हा या विठूचा गजर हरी नामाचा
झेंडा रोविला
या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला उखळण प्रेमाची काढिली उखळण प्रेमाची काढिली स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी प्याला घेतला ज्ञानाचा प्याला घेतला ज्ञानाचा तोची अमृताचा डाब मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा
झेंडा
रोविला पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण हो पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण धोंडा घेतला ज्ञानाचा धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण हो केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागेच्या
काठी डाव मांडिला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
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 डाव मांडिला डाव मांडिला
वा हरी हरी लिहिले विशेष केंद्र 50+ या 50+ या केंद्रामध्ये खरं म्हणजे सर्वांना निमंत्रण होत तरी देखील 50 आतली अशी जी कोणी मंडळी असतील या केंद्रात आलेली त्यांचं मी अभिनंदन करतो. सगळ्यांनाच बोलवलेलं असताना जे 50 आतले त्यांचं अभिनंदन कशा करता असंही कोणीतरी विचारेल कदाचित. तर आपण 50 गाठून ओलांडणार आहोत एवढा विवेक त्यांच्यापाशी असल्यामुळे अभिनंदन. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच अशा दोन विषयांवर तंसाळे काकू आणि माधवराव या दोघांचं निरूपण झालं. आणि मानसी ताईंनी सूत्र संचालन केलं. मकरंनी प्रार्थना म्हटली. हा सगळा कार्यक्रम अतिशय चांगला झाला. विलासनी आपली जिंदा दिली व्यक्त केली. वेगाने संपून जाणाऱ्या जीवनामध्ये 50 हा महत्वाचाच टप्पा आहे. खरं म्हणजे आपल्या भारतीय जीवनाच्या कल्पनेप्रमाणे शतायुषी म्हणजे 116 वर्ष आहे असं मी ऐकलं बरं का कुठंतरी शास्त्र ग्रंथात वाचताना माझ्या असं वाचनात आलं की आपला शेकडा 116 होता. आम्ही खेड्यांमधून राहिलो तर आंबे देताना देखील शेकडा आंबे घेतले तर 116 मिळत असत. पण कालांतराने 100 देखील खूप झाले असं वाटायला लागलं आणि मग डझनांवर गोष्ट आंब्याच्या बाबतीत आली. आणि वयाच्या बाबतीत 116 वरून 100 पण 100 फार दुर्मिळ, त्यामुळं 80 वर जवळपास आली. 80 ते 90 अशी आत्ताची आयुर्मर्यादा साधारण धरली जाते. ऐंशी वर्षांची व्यक्ती 80 वाटत नाही असा आत्ताच्या काळाचा परत एक महिमाच आहे. माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई, माझी अशी कल्पना ती 65 होती तर किती म्हातारी दिसत होती मला आठवत. मी आमच्या आईला गमतीने म्हटलं की आजी 65व्या वर्षी दिसत होती तशी देखील तू अजून दिसत नाहीस. तरी देखील मृत्यू ही एक निश्चित येणारी गोष्ट आहे. तो जरी लांबवला गेला तरी देखील निश्चितच आहे. आणि त्याचं अनुदर्शन घेणं हे ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगितलेलं आहे. तसं इंद्रियांच्या अर्थाबद्दल म्हणजे विषयांबद्दल वैराग्य हे ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि माधवरावांनी सांगितलं ते मला फार आवडलं की प्रत्यक्ष वैराग्य आचरणाचा विचार आणि चिंतनाचा वैराग्य विचार याच्यामध्ये अनहंकार एवच असं पद भगवंतांनी घातलं असं ते म्हणाले. हे अतिशय नेमकं निरूपण होत. अहंतेमुळंच विषय सेवन आहे. अहंतेमुळंच देह मी अशी दृढ भावना असते म्हणून विषय सेवन आहे. विषय सेवनामध्ये रुची आहे. आणि जन्म मृत्यू जरा व्याधी हे देखील अहंताजन्य अशा देहभावनेच लक्षण आहे. मोटके देहाचे उभे आणि चेतना तेथ उपलभे तिये चळवळीचे नि लोभे आला म्हणती असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि तिथपासून त्याचा जो काही प्रवास सुरू होतो जसं एखाद्या वाहत्या पाण्यात पडलेल्या पानाला वाहण्याखेरीज दुसरं काही गत्यंतर नसतं.
किंवा चरकात घातलेल्या वस्तूला पुढे जाण्याखेरीज दुसरा काही पर्याय नसतो. तसं जन्मापासून ते पुढचा प्रवास सुरूच होतो, तुमच्या हातात काहीच नाही. हे हातात नसलेल्या गोष्टींमध्ये मधल्या काळामध्ये विषय वासना ही एक गोष्ट जीवनामध्ये अवतरते, तशी ती सुरुवातीपासूनच असते. काम हा जन्मगतच आहे, स्वरसवाही म्हणूनच सांगितलेला आहे, म्हणजे जन्माबरोबरच प्राप्त झालेला आहे. स्वामीजी म्हणायचे की दोन लहान मुलं, एक 3 वर्षांचा आणि एक 5 वर्षांचा, असे दोघं छोटे छोटे भाऊ, त्यांना एक केळं आईनी मोडून जर दिलं तर दोघही आधी पाहतात की आपल्या हातात केवढा तुकडा आहे आणि आपल्या दादाच्या हातात केवढा तुकडा आहे. आणि जर त्याला असं वाटलं की आपल्याला लहान तुकडा आला तर तो आपल्या हातातला तुकडा फेकून देतो आणि भोकाण पसरतो, असं स्वामीजी म्हणायचे. याच्यामध्ये काम, क्रोध आणि लोभ या गोष्टी तिन्ही आल्या, या एकाच कृतीमध्ये आल्या. त्याचं स्वरूप नंतर बदलत जातं वयोमानाप्रमाणे, जशी जसं जास्त शरीराचा विकास होतो त्याप्रमाणे. पण या अशा या इतक्या स्वाभाविक गोष्टीबद्दल वैराग्य हे ज्ञानाचं लक्षण सांगितलंय, की या स्वाभाविक गोष्टी टाळता येणं जवळपास अशक्य आहे. अशा गोष्टीबद्दल वैराग्य हे ज्ञानाचं लक्षण सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सौभाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव, असं म्हटलेलं आहे. आत्मलाभ होण्यासाठी म्हणून भाग्यवंतांना प्राप्त होणारी गोष्ट आहे. याचं कारण असं की ही जरी स्वाभाविक गोष्ट वाटत असली तरी ती देह संबंधित आहे, आणि देह संबंधित जी गोष्ट आहे त्या गोष्टीला स्वाभाविक म्हणत असताना आपण फक्त देहाचं जीवन जगत नाही तर चैतन्य स्वतःचं जीवन देहाच्या योगाने उपभोगत असतो. आपल्या आत असणारा जो चैतन्ययुक्त कोणी आहे तर तो एक देह घेऊन आलेला आहे, आणि त्याच्या दृष्टीने मात्र तो सुखरूप असल्यामुळं, तो रसमय असल्यामुळं, उपनिषद त्याला रसोह वै सहा असं म्हणतात. आत्मा रसयुक्त आहे, त्याचा रस म्हणजे त्याची आवड आपल्याला अशा करता लागत नाही की आपण देह आणि देह संबंधित यांच्यामध्ये गुंतून पडतो. म्हणून तो रस युक्त आहे तरी आपल्याला त्याच्याबद्दल पत्ता नसतो. म्हणून हे इंद्रिय वैराग्य ही जी गोष्ट आहे ती लक्षणानेच घ्यायची आहे. शांती प्रधान आहे. 12व्या अध्यायामध्ये जो 12वा श्लोक आला, श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती ही अनंतरम, असा तो श्लोक आहे. अशा प्रकारची शांती कर्मफलानंतर प्राप्त होणारी शांती, कर्मफलाच्या त्यागानंतर, म्हणजे कोणतंही फळ जरी मिळालं तरी त्या फळाचा सर्वारंभ परित्यागी, आरंभीच ज्यांनी मनाने त्याग केलेला आहे, फळ हे मिळणारच आहे, तरी देखील ज्यांनी त्याच्या भावनेचा त्याग केलेला आहे म्हणून जो शांत झालेला आहे, आपली सगळी अशांती कर्मफळापोटी आहे, कर्मफळापोटी अशांती आहे. तुम्ही ध्यान करत असलात तरी देखील तुमची अशांती जात नाही, याचं कारण असं की ध्यानाच्या वेळेला ध्यान करता आणि एरवी कर्मफळाकडेच लक्ष असतं. असं असल्यामुळं कर्मफळामुळं असणारी तळमळ ते विशिष्ट प्रकारांनीच मिळावं अशी असणारी तीव्र इच्छा, मिळत नसल्यामुळं होणारा उद्वेग, मिळवण्याची खटपट, मिळालं तरी किती मिळालं त्याबद्दलचं असमाधान, अशा गोष्टींनीच शांतीचा भंग होत असतो. म्हणून परमार्थी माणूस आणि परमार्थ न करणारी व्यक्ती या दोघांनाही अशांतीचा अनुभव येतो. याचं कारण परमार्थ न करणारी व्यक्ती तर त्याला याचा पत्ताच नसतो, कर्मफळालाच महत्व देऊन सगळं जीवन जगत असतो. पण प्रसंगी ध्यान करणारी व्यक्ती देखील, श्रवण करणारी व्यक्ती देखील ज्या ठिकाणी त्याचं भान सुटतं ती गोष्ट कर्मफळच आहे. जे ज्याला शब्दज्ञान माहितीये त्याला देखील व्यवहारातली सिद्धी असिद्धी आणि मनासारखी घटना नाही घडली तर ती घडण्याकरता लागणारे वेध हे चुकत नाहीत, सुटत नाहीत. म्हणून शब्दज्ञान, अभ्यास, ध्यान आणि कर्मफलत्याग हे एकमेकांपेक्षा म्हणून श्रेष्ठ सांगितलेले आहेत. श्रेयो हि ज्ञानम, अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफलत्याग, आणि या त्यागामुळं शांती प्राप्त होते. त्यागामुळं एकदा शांती प्राप्त झाली की त्या शांतीला धरून ठेवण्याच्या वृत्तीमुळं तो इंद्रियार्थेषु वैराग्यम असं असतो. त्याला आता नेमकं कारण कळतं आपल्या असमाधानाचं. इंद्रियांच्या ठिकाणी जर वैराग्य धरलं नाही तर आपण असमाधानात सापडू, आपण अशांतीत जाऊ हे त्याला कळतं. असं असल्यामुळं तो इंद्रियार्थाच्या ठिकाणी विराग धारण करतो. अनहंकार एवच देखील तशीच उपपत्ती आहे. त्याला जेव्हा लक्षात येतं की शांत हा अयम आत्मा, आपण शांत स्वरूप आहोत, आपण देहरहित, इंद्रियरहित, अविनाशी, शुद्ध चैतन्य मात्र असे आहोत, थोडक्यात इंद्रिय मन बुद्धी आणि आपण हे एकमेकांपासून वेगळे आहोत हे जेव्हा समजतं तेव्हा खरं म्हणजे देहाहंकार कमी होतो, तो शांतीत रमतो. त्याला बाहेरून दाखवताना अनहंकार एवच असं सांगितलेलं आहे. आणि जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, जन्म जन्म दुःख जन्म दोष, मृत्यू मृत्यू दुःख मृत्यू दोष, जरा जरा दुःख जरा दोष, व्याधी व्याधी दुःख व्याधी दोष, असं दुःख आणि दोष याचं तो अनुदर्शन घेतो. जन्मामध्येच दोष आहे हे त्याच्या लक्षात येतं. जन्म झाला याचा अर्थ मागचा जन्म चुकला हे त्याला समजतं. हा जन्मातला दोष आहे. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. मागचा जन्म ज्या बेतांनी जगायला पाहिजे होता, ज्या परिमाणांनी जगायला पाहिजे होता, तिथं काहीतरी चुकलं म्हणून जन्माला आलो, असा जन्मातला दोष त्याला समजतो. जन्म दुःखाचं तर खूप वर्णन केलेलं आहे की काय मातेच्या उदरामध्ये खाली डोकं घालून असा असतो आणि मग ते कसं कष्टदायक असतं, जन्म होताना किती दुःख होतं. तसं म्हटलं तर हे जन्म दुःखाचं विवरण चांगलंच आहे, पण जन्म दोष हाच दुःखपूर्ण आहे. बाकी नैसर्गिक घटना आहे जन्माला, ते प्रत्येकालाच त्याचं दुःख आहेच. जे काही दुःख असायचं ते आहेच. शिवाय जन्म दुःख असं की एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाताना नेहमीच दुःखाचा स्पर्श होतो किंवा असुरक्षिततेचा स्पर्श होतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रथम मॉन्टेसरीत घातलं तेव्हा तुम्ही रडता, जेव्हा जेव्हा तुम्ही असुरक्षिततेमध्ये जाता तेव्हा तुम्ही बेचैन होता, असमाधानी राहता, तुमची सुरक्षा मोडतीये असं तुम्हाला वाटतं. तिथून तुम्ही मोठ्या शाळेत जाता तेव्हा देखील अस्वस्थ असता, तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तेव्हाही अस्वस्थ असता. ही अस्वस्थता प्रत्येक परीक्षेच्या वेळेला अनुभवलेली असते. तुमच्या नोकरीचा पहिला दिवस हा तुमच्या भीतीचा दिवस असतो. आणि लग्न ठरल्यापासून आपण हे बरोबर करतोय का चूक करतोय हे प्रत्येकाला भेडसावतं. आपण या मुलाशी लग्न करतोय हे बरोबर की चूक, आपण या मुलीशी लग्न करतोय हे बरोबर की चूक, हे जे दुःख आहे किंवा हे दोष आहेत, दुःखामुळे होणारे दोष, दोषामुळे होणारं दुःख, तर हे अशा रीतीने पाठीमागं लागलेलं असतं. मुलगा जेव्हा प्रथम उलटून बोलतो, ऐकेनासा होतो, ऐकत नाही, प्रथम घटना घडते तेव्हा देखील अस्वस्थताच येते, नंतर त्याची सवय होते. असं असं हे जे जीवन आहे हे जीवन देहाचं असून आपण शांत स्वरूप आहोत हे समजल्यामुळं जन्मदोष जन्म दुःख याच्यापासून मी वेगळा आहे, मृत्यू दोष मृत्यू दुःख याच्यापासून मी वेगळा आहे, मृत्यूचं चिंतन ही करावं. जसं समर्थांनी मरणाचे स्मरण असावे असं म्हटलंय, हरिभक्तीस सादर व्हावे. आपण आजही जाऊ शकतो असं ज्याला वाटतं तर तो रोजच्या कर्मांचे आवरावर करेल आणि जीवन पारदर्शक ठेवेल. जीवनातली पारदर्शकता या कारणाकरता नाहीये. माझा तर एक मित्र असा होता की त्याला पगार वाढला तर किती वाढला हे देखील बायकोला सांगायचं नाही. जे बायपार्टी ठेवून आमच्याकडे पगार वाढतात तर तो तेवढे सांगायचा नाही बायकोला. पारदर्शकता किती कमी असावी एखाद्याच्या जीवनामध्ये, त्याच्या बायकोला आवडायचं नाही, तो त्याच्या आई वडिलांकडे जायचा ते, तर तो रजा आधी टाकायचा, तेव्हा बायकोला काही सांगितलेलं नसायचं. आणि मग अगदी आयत्या वेळेला सांगून निघून जायचा, कारण तो म्हणायचा की कुठं ताप घ्या, एक 10-20 दिवस आधी सांगितलं तर रोज कटकट. त्याच्याऐवजी मी जातो माझ्या डोक्यात आलं चाललो, पण प्रत्यक्षात कितीतरी आधी त्यांनी बदली घेतली. आणि इथून पुण्यातून लांब इंदूरला त्यांनी सांगितलं की माझी बँकेने बदली केली, प्रत्यक्षात त्यांनी असं रिक्वेस्ट ट्रान्सफर. त्याचे कितीतरी व्यवहार होते, सावकारी करायचा खाजगी, कोणालाच माहित नाहीत व्यवहार. समर्थ तर म्हणतात, येची क्षणी मरोनी जासी तरी भगवंती अंतरलासी. जे संतांना कोणती काळजी की या क्षणी मेलास तर भगवंताला अंतरशील, आणि व्यावहारिक माणसांना काय काळजी की या क्षणी जर गेलात तर तुमचं काय काय आहे करून ठेवलेलं ते तरी आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला ते नीट मिळेल, आमच्या ताब्यात ते नीट राहील. पण हेही धड करत नाहीत. म्हणून मृत्यूचं अनुदर्शन जो घेतो त्यांनी खरं आज मी उद्या आहे याच्यावर भरोसा ठेवू नये हे त्याचं लक्षण आहे. जो वैराग्याचा अभ्यास करतो त्यांनी त्याला जर रात्री आणि चांगली गाढ झोप लागलेली असताना 2:30 हा गाढ झोपेचा काळ आहे हलवलं त्याला उठवला आणि हे घर सोडून जायचंय असं म्हटलं तर लगेच जो तयार होईल जायला चला हे तुझं नव्हतं हे सोडायला लागेल तर सगळं सोडायला जो तयार होईल अशा टोकाचा अभ्यास तुम्हाला कोणी सोडायला सांगणार नाहीये. तुम्हाला कुठेही कोणी जायला सांगणार नाहीये. तुमची मनोधारणा काय पाहिजे याच्याबद्दल चाललंय. त्याला ज्ञान जवळच आहे त्याला ज्ञान दूर नाही असा अभ्यास करणारा जो राहतो असा अभ्यास करणारा जो असतो. विनोबा असं म्हणतात की मी रोज अंथरुणावर पडल्यानंतर मी असा संकल्प करतो की जेव्हा मी एकतर जे जीवन आज जगलो तर ते काय जगलो हे भगवंताला निवेदन करतो. मला जे जमलं ते त्याच्या कृपेने जे जमलं नाही तर ती माझी त्रुटी त्याच्याकरता मी क्षमा मागतो. माझ्या चुका आठवतो मी क्षमा मागतो. आणि झोपी गेलो म्हणजे मी जणू आज माझं जीवन संपलं मी मृत झालो अशी दृढ भावना धारण करतो आणि ते असं म्हणतात की नाहीतरी मृत्यूला महानिद्राच म्हटलेलं आहे असं असल्यामुळं निद्रा ही मृत्यू समानच आहे त्यामुळं मला निस्वप्न निद्रा लागते. माझ्यावर झोपल्यानंतर कसलाच ताण नसतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी झोपेतून उठतो तेव्हा मी तो जन्म समजतो. आज जन्माला आलेलो आहे आणि आजचं जीवन आज जगायचं आहे असा साधा सरळ प्रामाणिक व्यवहार आणि जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम एकच आहे. ते असं म्हणतात की असा अभ्यास वर्षानुवर्ष करत असल्यामुळं जेव्हा खरंच मृत्यूची घडी येईल तेव्हा माझ्या पोटातलं पाणी देखील हलणार नाही असं म्हणतात. आपण कल्पनाच केलेली नसते. एवढंच नव्हे तर मृत्यूबद्दल कोणी काही बोललं तरी देखील एक दुसऱ्याला थांबवतो अभद्र बोलू नको म्हणतो. भरल्या घरामध्ये भरलं घर म्हणजे हे आहेत त्या घरात म्हणून भरलं घर बाकी काय भरलं. आपण नसू तर घर भरलेलं असण्यात काहीच अर्थ नाही म्हणून जिथं मी आहे तिथं तरी निदान नाही. धनधान्य लॉकरमध्ये पैसे आहेत म्हणून तू बोलू नको असा थोडाच अर्थ आहे भरल्या घराचा. मुलं माणसं नातवंड पतवंड आजी आजोबा सगळे मिळून आहोत म्हणून तू नसशील तर घर भरलेल्याला काय अर्थ आहे. म्हणून अगा मरहा बोलू न साहती आणि मेली आतरी रडती असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असं ते जात न गणिती गहिसपणे पण जे आहेत ते जातात हे गहिस म्हणजे मूर्ख मूर्खपणाने हे लक्षात देखील घेत नाही. दर्दूर सापे गिळी जतू आहे उभा बेडूक उभा गिळलेला आहे सापानी. मागचे 2 पाय पार मानेपर्यंत सापाच्या तोंडात गेलेला आहे आणि तो आत ओढतोच आहे. आणि तो मासिया वेटाळी जिभा पण त्या बेडकाच्या समोर माशा घोंगावत आहेत तर त्या माशा खाण्यासाठी म्हणून तो बेडूक जीभ फिरवतोय आणि त्या माशा खाण्याचा प्रयत्न करतोय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असा अख्खा जवळपास मृत्यूने ओढून घेतलेला तू आपण नाही आत्ताशी 50 आहोत. दर्दूर सापे गिळी जतू आहे उभा आणि तो मासिया वेटाळी जिभा तैसे प्राणी आहे कवणिया लोभा वाढविती तृष्णा. कोणत्या लोभापोटी ही तृष्णा वाढवतात. म्हणून काय पुढं आहाच हे कटकटे ये मृत्यू लोकींचे उफराटे येथे जरी अवचटे जन्मलासी तू तरी झड झडो निवहिला निघ ये भक्तीचिया वाटा लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आहाची कटकटा वोखटे ये मृत्यू लोकींचे उफराटे. पण इथं तुझा जन्म झालेला आहे आता काय अचानक का होईना पण तू इथं आलास तर झडझडून झडझडून म्हणजे स्वामीजी असं सांगत असत की अरबी घोडा पाण्यात शिरलेला घोड्यातून पाण्यातून बाहेर आला की अशी मान हलवतो आणि आपल्या मानेवरचे सगळे केस त्याच्यात साठलेलं पाणी जसं झाडून टाकतो असे अगदी मान हलवून दाखवायचे. असं झडझडून आपल्या अंगावरचं सगळं आता बाहेर जसा तो टाकतो तसा बाहेर पड. या भक्तीची या वाटा लाग आणि ही भक्ती कर. त्वत्प्रभू जीव प्रियमिच्छसि चेत नरहरी पूजाम कुरु सततम प्रतिबिंबालंकृति धृति कुशलो बिंबालंकृति मातनुते चेतो भृंग भ्रमसी वृथा भव मरु भूमौ निरसायाम भज भज लक्ष्मी नरसिंहा नख पद सरसिज मकरंदम. तुला जे मिळवायचं आहे ते याच्या पादपद्मी मिळेल असं लक्षात घेऊन या भक्तीच्या वाटेला लाग असं सांगितलेलं आहे. आपल्याला साधकांना पन्नासच्या पुढचे देखील असतच उलट जास्त त्वरा करायला पाहिजे हे खरंच आहे. पण त्वरा करणं म्हणजे तरी काय करणं, त्वरा करणं म्हणजे तीव्र विवेक करणं म्हणजे त्वरा करणं. जीवनाचं स्वरूप समजून घेऊन उतार वयात वेगवेगळ्या गोष्टीमध्ये स्वतःला न ढकलून देणं म्हणजे त्वरा करणं. जिथं बाजूला होण्याची वेळ येते तेव्हा आत पडणं याच्यासारखा अविवेक काही नाही. म्हणून या वयामध्ये जे जे तुम्हाला प्राप्त होतं तर त्याच्यामध्ये अडकून पडणं व्यवहार म्हणून तुम्ही नातवंडांचं करणं पण नोकरी अजून एक नोकरी पार्ट टाइम नोकरी पार्ट टाइम असं या अशा भानगडीत या वयाच्या पुढं पडणं म्हणजे अतिशय बेसावतपणाचं लक्षण आहे. असे तुम्ही कोणी नाही असा तीव्र विवेक करणं आणि तीव्रतेने आपलं कर्मफलाच्या त्यागानंतर असणारं शांत स्वरूप ते शांत स्वरूपामध्ये रमून राहणं म्हणजे मग ते ज्ञानाशी साधर्म्य राखणारं तादात्म्य पावणार आपल्याला आपल्या जीवनाच्या उन्नयनाकरता मदत करणार असं साधन निश्चित ठरेल. आजचं केंद्र तुम्ही खूप चांगलं घेतलं. मानसीताई आणि सुधीर दादा हे केंद्र पाहतात. विलासच्या शायरीमुळं एक प्रकारची रंगत त्याच्यात निश्चित आली. पण ज्या गांभीर्याने आणि विवेकपूर्ण अशी चिंतन झाली त्या चिंतनाने हे केंद्र मला खूप आवडलं. खूपच चांगलं झालं. अशा प्रकारची केंद्रच व्हावीत अशी माझी इच्छा आहे की ज्या ठिकाणी आपण सगळेजण काहीतरी प्रेरणा घेऊ जाताना काहीतरी घेऊन गेलो आणि मग तसे वर्तन करू वागू असं जेव्हा असेल तेव्हा मग आपल्याला बोध होण्याचा आपल्या पुरती शांती मिळवण्याचा रस्ता आपल्याला निश्चित सापडला असा त्याचा अर्थ होईल. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.
परमहंस सद्गुरु स्वामी परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत। हरि हरि। मंडली हरि हरि।